कैमरा एक्शन।
नमस्कार, मी अविनाश नारकर।
नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर।
तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन,
कलाकार श्रुती सोबत। एक अशी जोडी की जी खूप जास्त लोकांना आवडते, आम्ही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो आणि ते एकमेकांवर भरभरून प्रेम करतात। सो ॲक्च्युली गालावर अतिशय छान खळ्या पडणाऱ्या, त्यासोबतच लांब सडक केस, गोरापान चेहरा आणि एकदम सोजवळ जर कोणी चेहरा शोधत असेल तर मला असं वाटतं तो म्हणजे ऐश्वर्या नारकर यांचा। तर त्या माझ्यासोबत आहेत आणि त्यासोबतच एव्हर यंग, म्हणजे मला कळतच नाही की हा माणूस म्हातारा का नाही होत यार, असेच अतिशय गुड लुकिंग, हँडसम आणि तेवढेच चर्पी असे अविनाश नारकर इज विथ मी। सो आज ह्या दोघांच्या आयुष्यातल्या यु नो अनेक गोष्टी मला कळणार आहेत। तर मॅम, मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की ऐश्वर्या हे नाव तुमचं ओरिजिनल नाही आहे हे मला अविनाश सरांकडनं मागे एका इंटरव्ह्यूमध्ये कळालं होतं। सो आता मला तुमचं खरं नाव कळू देत आणि तुमचा जन्म झाला त्यावेळेस आजी सांगतच असेल ना तू अशी होतीस, सो हाउ वॉज युअर बालपण?
माझं आधीचं नाव पल्लवी, रादर मला अजूनही पल्लू या नावानेच ओळखलं जातं इंडस्ट्रीत, म्हणजे जे लग्नानंतर खूप वर्षांनी भेटले ते फक्त ऐश्वर्या म्हणून ओळखतात। बालपणाचं म्हणशील तर अशा काही विशेष सवयी नव्हत्या, मी खूप बुजरी होते जी मी अजूनही आहे, पण सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणारी। मला आठवतं की शाळेत सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे, म्हणजे वक्तृत्व असेल, फॉर दॅट मॅटर चित्रकला, समूह गान, पण असंच होतं बालपण।
पण लाजरी गोजरी मुलगीच ऍक्च्युअली प्रत्येक मुलाला आयुष्यात हवी असते, जी ऍक्च्युअली अविनाश सरांना भेटली। अविनाश सर, मला तुम्ही सांगा की यु नो तुमचा असा गोरा चेहरा, असे घारे डोळे आणि असे ॲज आय सेड की गुड लुकिंग, आणि मला असं वाटतं हे कुठे ना कुठे आई वडिलांकडनंच आपल्याला येतं, सो तुम्ही कोणावर गेलात?
मला वाटतं मी जास्त माझ्या वडिलांसारखा होतो, म्हणजे वडील फार धीरगंभीर आणि असे होते, तो कॉन्ट्रास्ट आहे। वडील जितके गंभीर आणि जितके कमी बोलणारे होते त्याच्या विरुद्ध मी आहे। मला गंभीर फार थोडा वेळ राहायला आवडतं आणि प्रत्येक गोष्टीची मजा घेणं, मजा करणं हा माझा स्वभाव आहे।
नक्कीच तो तुमचा स्वभाव आहे आणि म्हणूनच कदाचित तुमचे इतके जवळचे लोक तुम्ही घेऊन अजूनही राहता। तुमच्या मावश्या किंवा तुमच्या बहिणी तुमच्या सोबत राहतात बालपणी देखील, यु नो तुम्ही ऑलरेडीच खूप घरात भाऊ बहीण बरेच होते, कसं होतं तुमचं बालपण?
खूप मजा केली। एकतर चाळ सिस्टीम, आमचं घर जे होतं ते 350 square feet घर होतं, बरं ते 350 square feet पूर्ण घर नाही तर त्याच्या आत 100 square feet दुकान आणि पुढे 250 square feet घर। आणि तुला आश्चर्य वाटेल पण त्या घरात आम्ही 14 माणसं एकत्र राहतो।
14
म्हणजे आई, वडील, 3 भाऊ, 3 बहिणी, त्यापैकी मोठ्या भाऊ, त्याची फॅमिली, त्याची बायको, त्याची 2 मुलं, 2 नंबर भाऊ, त्याची बायको, त्याचा 1 मुलगा, त्याच्यानंतर बहीण जी होती मोठी ती लग्न होऊन दुसरीकडे गेली होती, या 2 बहिणी आमच्याकडेच होत्या, पण आमची 3 दुकानं होती। विडी तंबाखू व्यापारी आम्ही, म्हणजे पानाच्या गाद्या ज्या पूर्वी होत्या तो आमचा व्यवसाय। सो ते आमचे दत्तू मामा असायचे, ते आमचे पांडू मामा असायचे, म्हणजे घरातल्या तेलापासून साबणापासून सगळं ते आमच्याबरोबर शेअर करणार। तर अशी ती मंडळी, अशी सगळी मिळून आम्ही 14।
तुम्ही ऑलरेडीच खूप घरात भाऊ बहीण बरेच होते, सो तुमचा काय दंग असायचा साधारणतः आणि वडिलांची भीती, आईची भीती, कसं होतं तुमचं बालपण?
वडील, मी म्हणतो ना की वडिलांचा दरार, आता कसं होतं साडी सिस्टीममध्ये आपल्या मुलांनी वाया जाऊ नये, कारण सगळ्या शिव्या बिव्या सगळं सगळंच ते जवळचं होतं संपूर्ण, तर आपल्या मुलांनी त्याच्यापासून लांब राहावं, अलिप्त राहावं, म्हणून कदाचित वडिलांनी तो अरे असं वगैरे पांघरलेला असेल तो जो चेहरा, पण अदरवाईज त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं। म्हणजे आम्हाला बोलवताना ते नेहमी नावाने फार कमी, रेअरली हाक मारायचे, रे रे पुढे झालास नाही ते की आपण जायचं। सो असं, पण तुला सांगतो कित्येक वर्ष ते मी म्हणेन की गेले ते अचानक गेले, पण ते जाईपर्यंत मी लहान होतो, म्हणजे मी 10वी 11वी 12वी 13वी पर्यंत मी त्यांच्या बाजूला जर झोपायचो ज्या वेळेला, त्यावेळेला स्वतःच्या डोक्यावर तेल आणि माझ्या डोक्यावर तेल घातल्याशिवाय ते कधी झोपले नाही। सो शब्दांचा आमच्यात संवाद नव्हता, पण तो जो एक स्पर्शाचा संवाद होता तो आमच्यात अतिशय असा जवळचा असा होता। मी कधी माझ्या माणसांना, माझ्या मंडळींना कधीच विसरू शकत नाही किंवा विसरलेलो नाही किंवा विसरणार नाही। जे जे माझ्या संपर्कात येतात ते सगळे माझे होतात, ह्याचं कारणच ते की ते संस्कार। माझी आई, तुला सांगतो आम्ही एल्फिस्टन जवळ लोअर पराला राहत होतो, गावावरनं कुठलाही माणूस गावातला उतरला तर तो गोपाळ शेठच्या घरी येऊन झुणका चपाती वगैरे जे काय असेल ते आमच्याकडे जेवण नाही असं कधी झालंच नाही, कितीही वाजता माणूस येऊ दे. म्हणजे माझ्या रिहर्सल्स व्हायच्या एकांकिकाच्या, त्यावेळेला आम्ही दोन दोन अडीच अडीच वाजता बक्षीस मिळून वगैरे यायचो. ही 10-12 पोरं असायचो आम्ही बाहेर तेवढ्याच खोलीत. आई रात्री आम्हाला काही ना काही कांदा बटाटा रस्स्याची भाजी या मुक्त असं काहीतरी काहीतरी बनवून आम्हाला द्यायची. सो हे संस्कार आहेत, हे सगळ्या आमच्या कुटुंबावर आहेत. आणि माझं सुदैव असं की ऐश्वर्यासारखी लाघवी आणि जिला माणसांची ओढ आहे, जिला माणुसकीची जाणीव आहे, अशी बायको मला मिळाली सोबत संगत म्हणून. 93.5
रेड एफएम बजाती रहो.